पाठ सहा, बँक लॉकरचे व्यवहार. एक, सेफ डिपॉझिट लॉकर घेताना. क, खालील संवाद ऐकूया आणि वाचूया. लिसन अँड रीड.
कदम, मला लॉकरची माहिती कोण देईल?
ते बचत विभागाचे अधिकारी आहेत ना, शिवकुमार, ते देतील.
अहो, त्यांच्याशी हिंदीत बोलावं लागेल. साबळे साहेब भेटतील का? कारण मला खूप प्रश्न विचारायचे आहेत.
हो, भेटतील ना, त्यांच्या केबिनमध्ये आहेत.
येऊ का साबळे साहेब?
हो, या ना भोसले बाई, काय सेवा करू आपली?
काय साहेब, लाजवताय? मला लॉकरबद्दल विचारायचे.
बसा बसा, तुम्ही चहा घेणार की कॉफी?
चहा चालेल.
अहो कदम, चहा सांगा आणि शिवकुमारला बोलावून घ्या. या शिवकुमार, तुम्हाला मुद्दाम बोलावलं. हा बोला भोसले बाई.
आम्ही चाललोय गावाला, त्यामुळे घरात जोखमीच्या वस्तू ठेवून जायची भीती वाटते, म्हणून म्हटलं लॉकरची चौकशी करावी.
लॉकर घेण्यासाठी तुम्हाला 30,000 रुपये ठेव ठेवावी लागेल आणि मग बाकीच्या औपचारिक गोष्टी, म्हणजे फॉर्म भरणं, इंडेमनिटी बॉन्ड लिहून देणं, लॉकरचं भाडं देण्यासाठी तुमच्या खात्यातून पैसे कापून घेण्यासाठी सूचना देणं इत्यादी गोष्टी, हे शिवकुमार तुम्हाला सांगतील.
किती असतं लॉकरचं भाडं?
लॉकरच्या आकाराप्रमाणे भाडं वाढत जातं. तुम्हाला काय ठेवायचं आहे लॉकरमध्ये त्याची यादी करा, मग लॉकर बघून घ्या आणि ठरवा कुठला लॉकर घ्यायचा ते.
हो, यादी आणली आहे मी, ही पहा.
यादी मला दाखवू नका. तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये काय ठेवलं आहे हे बँकेला माहीत नसतं. ते ठेवणं काढणं ही सर्वस्वी ग्राहकाची जबाबदारी असते.
पण मग आमच्या वस्तू कशा सुरक्षित राहणार?
अहो, बँकेची व तुमची अशा दोन किल्ल्या एकाच वेळी लावल्याशिवाय लॉकर उघडताच येत नाही. तुमचा लॉकरमधला ऐवज 100% सुरक्षित असतो.
काय काय ठेवता येतं लॉकरमध्ये?
तुमचे किमती दागिने, अतिशय मौल्यवान वस्तू असं ठेवता येतं. शिवाय महत्त्वाची कागदपत्रही ठेवता येतात.
म्हणजे लॉकर घेणं फायद्याचंच आहे, पण 30,000 ठेव कशासाठी ठेवायला लागते?
सांगतो, तुम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करा, नंतर पुन्हा या, मग आपण सविस्तर बोलू. शिवकुमार, यांच्याकडून सर्व फॉर्म भरून घ्या. या आपल्या फार जुन्या आणि प्रतिष्ठित ग्राहक आहेत बरं का? देवस्थानच्या विश्वस्तांपैकी या एक आहेत.
हो सर, ते फॉर्म्स कुठे?
फॉर्म तुम्हाला जेधे किंवा कदमही देतील.